नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्रीकांत तुमगा राष्ट्रीय खबरो दिसात काय मुखेल खबरो. लोकसभेन वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 संमत केले. राज्यसभेन इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बील 2025 मान्य केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महिन्याच्या 7 तारखेसावन पोर्तुगाल आणि स्लोवाकियाच्या 4 दिवसांच्या भोवणीर उतली. 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेत वाटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन थायलंडाच्या 2 दिसांच्या भेटी खातीर भायर सरले. भारत जपान दर्या वेव्हाराचो 7वो संवाद जपानातल्या टोकियो शारात झालो. आता पुराय खबरो. लोकसभेन वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 संमत केले. 288 वांगड्यांनी विधेयकाच्या वटेन तर 232 वांगड्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले. तशेंच मुसलमान वक्फ कायदो 1923 रद्द करपी मुस्लिम वक्फ रद्द करप विधेयक 2024 हाका सभाघरांत मान्यताय दिली. हाचे आदी संयुक्त संसदीय समितीन सादर केल्ल्या अहवाला प्रमाण लोकसभेन वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 विशीं चर्चा केल्ली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजून काल दनपारा लोकसभेत हे विधेयक मांडले. विधेयक मांडटना मंत्र्यांनी सांगले की या विधेयकाचो मुसलमानांच्या धार्मिक प्रथेकडेन कांयच संबंध ना आणि तातूंत फक्त वक्फ मंडळाच्या मालमत्तेचो संबंध आसा. वक्फ मंडळाक समावेशक आणि धर्मनिरपेक्ष करपाची सरकाराची इच्छा आसा असे ताणी सांगले. हो कायदो मशिदींच्या व्यवस्थापनाक न्हय असे ताणी सांगले. मंत्र्यांनी या कायद्याक एक संभाव्य विधान म्हळे आणि कोणाची मालमत्ता जप्त करपाचो हेतू ना असे सांगले. विरोधकांनी या विधेयकाचेर लोकांक चुकीची वाट दाखयल्या असो आरोप ताणी केला. कायद्याचो मसुदो तयार करताना संयुक्त संसदीय समिती तशेंच सरकारान भागदाराकडेन व्हडा प्रमाणात सल्लामसलत केल्याचे ताणी सांगले.
कानून प्रोस्पेक्टिव्ह है, रेट्रोस्पेक्टिव्ह नहीं है. ये किसी का जमीन छीनने का कानून नहीं है. ये किसी का राइट किसी को हनन करके उसका प्रॉपर्टी को हड़पने का नहीं है. राज्य सरकारों को अधिकार दिया गया है कि जो ऑलरेडी रजिस्टर्ड है उसका तो कोई डिस्प्यूट नहीं है, लेकिन जो डिस्प्यूटेड है जो कोर्ट में पेंडिंग है उसको हम यह कानून बना के कैसे हटा सकते हैं.
चर्चा सुरू करताना काँग्रेसीच्या गौरव गोगोय आणि सरकारान या विधेयकाचेर लोकांक चुकीची वाट दाखयला असा आरोप केला. हे विधेयक संविधाना आड असा असे ताणी सांगले. या विधेयकातल्यान सरकार संविधान दुबळे करपाक अल्पसंख्याकांची बदनामी करपाक आणि भारतीय समाजात फूट घालपाक सोदता असो आरोप ताणी केला. चलनवाढ बेकारी नोटाबंदी आणि हेर प्रश्नाकडे संबंधित आशिल्ली अपेसा लिपोवपा खातीर सरकारान हे विधेयक हाडला. या कायद्याक लागून देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेक धक्को बसतलो असो आरोप समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हाणी केलो. तृणमूल काँग्रेसीचे खासदार कल्याण बॅनर्जी हाणी प्रस्तावित कायदो चुकीचो तर्कहीन आणि मनमानी असे म्हळे. डीएमकेच्या एका राजा हाणी कायद्याक असंविधानिक आणि अल्पसंख्याक विरोधी असे म्हळे. या चर्चेक जाप दितना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हाणी सांगले की खंयचोच बिगर मुसलमान वक्फात येवचो ना. धर्मीक संस्थाच्या व्यवस्थापनात खंयच्याच गैर मुसलमानांक आसपाव करपाची तरतूद ना असे ताणी सांगले. या विधेयकाक लागून मुसलमानांच्या धार्मिक आचरणात आडमेळी येतली आणि ताणी दान केल्या मालमत्तेत आडमेळी येतली व व्हडलो गैरसमज असा असे शाह हाणी सांगले. त्यांच्या मतदारांक भय निर्माण करपा खातीर आणि काय मतदारांक खोशी करपा खातीर अल्पसंख्याक लोकांमदी हो गैरसमज पातळा येतात असे ताणी सांगले. तेन्नाच्या काँग्रेस सरकारान 2013 वर्षा या विधेयकात दुरुस्ती करूंक नाशिल्ली जाल्यार हे विधेयक गरजेचे नासले असे शाह हाणी सांगले. राज्यसभेन इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बील 2025 मान्य केले. लोकसभेन हे विधेयक पयलीच संमत केला. या कायद्यान भारतात परदेशी लोकांच्या स्थलांतर प्रवेश आणि राबितो हाचेर नियंत्रण दवरपाचो यत्न केला. या कायद्यान पासपोर्ट भारतात प्रवेश कायदो 1920 परदेशी लोकांची नोंदणी कायदो 1939 परदेशी लोक कायदो 1946 आणि इमिग्रेशन वाहक दायित्व कायदो 2000 रद्द केला. या विधेयकात इमिग्रेशन कायद्याचे आधुनिकीकरण करपाचो हेतू असा आणि पासपोर्ट प्रवास दस्तावेज व्हिजा आणि नोंदणी हाचे संबंधी केंद्र सरकाराक काय अधिकार दिवपाच्यो तरतुदी आसात. विधानसभेत या विधेयकाचेर जाल्ल्या चर्चेक जाप दितना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हाणी सांगले की हो कायदो भारतात येवपी परदेशी लोकांचे सगळे अद्ययावत नोंदी राखपाक आनी व्यवस्थापन करपाक मदत करतलो. शिक्षण संशोधन आणि विकास कार्याखातीर हांगा येवपी सगळ्या लोकांक देशात येवकार असा असे ताणी सांगले. अस्तंत बंगालातल्या तृणमूल सरकारान आंतरराष्ट्रीय सीमेचेर फेन्सिंग करपा खातीर केंद्राक जमीन दिवंक नाशिल्ल्याचोय आरोप ताणी केलो. भाजपा सत्तेत नाशिल्ल्या शिमेवयल्या राज्यांनीच घुसखोरी वाडटा असे ताणी सांगले. ही जाप दिता आसतना काँग्रेस तृणमूल काँग्रेसी सहित विरोधी वांगड्यांनी सभात्याग केलो. कामकाज पुराय जाले उपरांत आयज सकाळी 11 वरांचेर परतून बसका घेवपा खातीर सभाघर स्थगीत केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महिन्याच्या 7 तारखेसावन पोर्तुगाल आणि स्लोवाकियाच्या 4 दिसांच्या भोवणेर असतली. पोर्तुगालाक भेट दितना राष्ट्रपती आपले समपदस्थ मार्सेलो रिबेलो द सोझा हांची भेट घेतली आणि शिष्टमंडळ पातळीचेर उलोवणी करतली. तशेंच पोर्तुगीजाचे प्रधानमंत्री लुईस मॉन्टेनेग्रो आणि राष्ट्रसभेचे अध्यक्ष जुजे पेड्रो आगियार ब्रांको हांची ती भेट घेतली. ही बसका 27 वर्सां उपरांत जाता. भारत आणि पोर्तुगाल हांचे राजनैतिक संबंधाच्या पुनर्स्थापनेची 50 वर्सां मनयता आसतना ही भेट जाता. भारत आनी पोर्तुगाल हांचे इतिहासीक अनिश्टागतीचे द्विपक्षीय संबंध आसात जे हालीच्या वर्सांनी आधुनिक बहुआयामी आनी गतीशील भागीदारीत विकसीत जाल्यात. सहकार्याच्या जायत्या वाठारांनी घट वाढ आनी विस्तार दिसून आयला. ही भेट पोर्तुगालाकडेन भारताच्या वाढत्या संबंधाक आनीक चालना दितली आनी नवी गती दितली. ह्या भेटी उपरांत राष्ट्रपती मुर्मू राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनीच्या आमंत्रणा प्रमाण 9 एप्रील आनी 10 एप्रील मेरेन स्लोवाकियाक भेट दितली. ह्या भेटी वेळार राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी आनी प्रधानमंत्री रॉबर्ट फिको हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतली. तशेंच स्लोवाक प्रजासत्ताकाच्या नॅशनल कावंसिलाचे अध्यक्ष रिचर्ड रासी हांकांय ती मेळटली. 29 वर्सां उपरांत भारतीय राष्ट्रपतीची स्लोवाकियाची ही पहिली भेट. राष्ट्रपतीची ही राजकीय भेट स्लोवाकिया कडेन आशिल्ल्या द्विपक्षीय संबंधांक कितले म्हत्व दिता ते दाखयता. हाका लागून आमचे द्विपक्षीय संबंध आनीक घटमूट करपाची आनी वाडोवपाची संद मेळटली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल खबरो. 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन थायलंडाच्या 2 दिसांच्या भेटी खातीर भायर सरले. 2016 आनी 2019 वर्सा उपरांत प्रधानमंत्र्याची ही तिसरी थायलंड भेट. ह्या भेटी वेळार प्रधानमंत्री फाल्यां बँकॉकात आपल्या थायलंडाचे समपदस्त पेंटोगटान शिनावात्रा कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले. द्विपक्षीय संबंधाच्या पुराय प्रगतीचो नियाळ घेतले आनी भारत थायलंड द्विपक्षीय भागीदारी आनी गतीक दिवपाच्या मार्गांचेर चर्चा करतले आनी प्रादेशिक आनी बहुपक्षीय मुद्द्यांचेर विचारांचे आदान प्रदान करतले. तशेंच जायत्या द्विपक्षीय करार कागदपत्रांचेर सय करतले. ह्या शुक्रारा जावपी 6व्या बिमस्टेक शिखर सभेचो विशय बिमस्टेक समृद्ध लवचीक आनी उक्तो असो आसा. ह्या शिखर सभेत बँकॉक विजन 2030 स्विकारतले आनी बिमस्टेकाची फुडाराची दिका थारावपा खातीर बिमस्टेक नामनेच्या व्यक्तीगटाच्या अहवालाकूय मान्यताय दितले. तशेंच प्रधानमंत्री मोदी 10व्या राजा रामा आनी थायलंडाची राणी हांची भेट घेतले. ह्या शिखर सभेत जायत्यो कबलाती आनी घोषणा जावपाची आसा. प्रधानमंत्र्याच्या हे भेटीक लागून 2019 वर्साच्या भेटी उपरांत द्विपक्षीय संबंधात सकारात्मक गती निर्माण करपाची संद मेळटली. बिमस्टेक शिखर सभे उपरांत श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराग कुमार दिसानायकेच्या आमंत्रणा प्रमाण प्रधानमंत्री मोदी 4 ते 6 एप्रील मेरेन श्रीलंकेक भेट दितले. हाचे आदी दिसानायकी हांणी पदभार स्विकारले उपरांत पयली विदेशी भोंवडी म्हणून भारताक भेट दिल्ली. आयपीएल T20 क्रिकेटात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमार जाल्या खेळात गुजरात टायटन्सान 17.5 ओव्हरांनी 170 धावण्याचे ध्येय गाठून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुराक 8 विकेट्सान हरयले. ब्राझील 2025 संवसारीक मुष्टीयुद्धात ग्रेट ब्रिटनाच्या आलिस टॉब्रीज हाका 3-8-2 अशी मात करून भारतीय मुष्टीयुद्ध खेळगडो जादूमणी सिंग मंडेगबम हांणी 50 किलो वजनाच्या विभागात उपांत्य फेरयेत प्रवेश केलो. लोकशाय वादविवादांत न्हय तर रचनात्मक संवादातल्या नागरिकांचे काय जिखपाचेर केंद्रीत आसा अशें केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळ मंत्री डॉ मनसुख मांडवी हांणी सांगला आनी भारताच्या विविधतेचे कौतुक केला. नवी दिल्लीत 2 दिसांच्या विकसित भारत युवा संसद महोत्सव 2025च्या राष्ट्रीय फेरीचे उक्तावण करताना ते उलयताले. युवा भाग घेवपाक आपलो वेवसाय कसलोय आसूं पूण राष्ट्र पयली मानसिकताय आपणावपाक तांणी प्रोत्साहीत केले. विकसित भारत युवा संसद ही एक माची आसा जी भविष्यातल्या फुडाऱ्यांक आकार दिवपा खातीर तरणाट्यांक अर्थपूर्ण चर्चा करपाक सक्षम करता अशें तांणी सांगले. 75,000 वयर तरणाट्यांनी ह्या उपक्रमात वांटो घेवपा खातीर 1 मिनिटाचो व्हिडिओ सादर केला अशें तांणी सांगले. जिल्लो आनी राज्य पांवड्यार खरपणान वेचून काडले उपरांत निमणे प्रतिश्ठीत संसदेत भाग घेवपाक सहभागींक एकठांय हाडटात जे फुडारी आनी धोरण निर्माते भारताचे वर्तमान घडयतात अशें तांणी म्हळें. भारत जपान दर्या वेव्हाराचो 7वो संवाद जपानातल्या टोकियो शारात जालो. ह्या संवादात दोनूय वटांनी समावेशक वाड आनी जागतीक बरेपणा खातीर फावो अशें सुरक्षीत दर्या वातावरण सांबाळपाच्या मार्गाचेर भासाभास केली. तशेंच दर्या क्षेत्र जागृताय, बेकायदेशीर दर्या क्रियाकलापांक आळाबंद हाडप, क्षमता उदरगत आनी क्षमता निर्माण उपक्रम अशाय मळार आपले सामायिक यत्न घटमूट करपाक दोनूय वटांनी मान्यताय दिल्या. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 संमत केलें. राज्यसभेन इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बील 2025 मान्य केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या म्हयन्याच्या 7 तारखेसावन पोर्तुगाल आनी स्लोवाकियाच्या 4 दिसांच्या भोंवडेर आसतली. 6व्या बिमस्टेक शिखर सभेत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन थायलंडाच्या 2 दिसांच्या भेटी खातीर भायर सरले. भारत जपान दर्या वेव्हाराचो 7वो संवाद जपानातल्या टोकियो शारात जालो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.